अग्या लक्ष्मी बाईन दिल मदन लाऊस शेती घातली मुरणी शेती नाही शेत करी श्री कृष्ण गवाळ चारू माल वाळ आंब्यावरी पिकल पिकल जन बोलत चोरून गवा हरवऱ्याच्या गाड्यानायशीच्या मोरून पिकली पिकली माझ्या बाळाची कापशी अरे त्या इळ चाऊ पाशी माप राहील ताशी पाठीवरी गोण्या नंदी माघारी बगती नंदी माघारी बगती धन्याई सावा माघती घरतीची गाडी आली गवाड्यानीत मालच्या धन्या उतदर्व ज्याचे तलपलोट सुताराच्या नेहावरी तिफणीची पूजा झाली तिफणीची पूजा झाली मुंड धरी शेता नेली तिफणी बाईन शिवरला येडा केला हरिनंद जाग माझ्या जाग लिला डेरा दिला नांगऱ्या परीस आगलेला लई गळा बाळा माझ्या गणे सान सवता नांगरीला मळा आंब्याची आंबराई नासून गेली वाया नासून गेली वाया बागवान पड पाया आंबेची आंबराई नासून झाली घाण पुसती बागवान आमरईचे धनी कोण
दिवान वाड्या गेले दिवान वाडा खोल वाघाच्या पिल्ल्या बोल रे
गावाले मोजिंदारी पाटील बोलवा काळीचा हरिनंद गवाळच्या हाती रुमाल जाळीचा गावाले मोजिंदारी रामुशेला हाव तो हरिनंद वाळ माझे पाटील पेडा मंदी उभ अंगात अंगरक कंबरला किल्या वाज श्री कृष्ण गबाळला नाव दुकानदार साज माझ्या दाराहुनी कोण सयाली गेली कोण सयाली गेली दिष्ट वजीरला झाली दिष्ट मी काढी ते मित मोहऱ्याल सुन हरिनंद बाळ माझा धैर्यम खेळतो बसून मपले मालनी तोंड धुवून कुंकू लाव मपल्या बाळासाठी बहुई नविले देव मुपले मालनी कुंकाची लग चिरी नेनंत्या हारीसाठी नवस केले नाना परी नवस बोलले मारुतीला दंडवट हरिनंद बाळ माझा कधी जाईन मांडवात मारुतीला पाणी कोण घालील वन्य मधील गावचा मार वरती लवंगाणी झाला काळा, लवंगाणी झाला काळा पुत्रासाठी घाली माळा।
आई वडिलांची सेवा कर रे तू पुत्र, मी आहे परगोत्रा भाई राजसाच्या माझ्या, मी आहे
परगोत्रा पण आता येत
नाही
परगोत्रा आहे। खरंच आहे ना, आई वडिला सेवा त्याच्याच मागे आहे मला कडे। चालत बसा ना त्याला आपल्याला।
आई बापाची सेवा नाही घडत माझे न, माझ्या पर नस क्यानी सेवा मांडिली राजेन। आई बापचा उपकार काय फेरची येड्या जीवा, तळ हातचा पाळणा केला नेतरचा दिवा।
कापूस येत नाही दिसते का?
कापूस वेचताना गाणं
पाऊस पण तू मिरगा दिरो हे निचा, असा पाळण हाल तू भावा दिव हे निचा। पर तुम्ही ग राजा नका करू गाजा वाजा, नका करू गाजा वाजा धरणी मणिपती माझा।
आहे ना पाऊस काय ओसराला भावाला झालेले की मग बहीण विसराला,
ते म्हणायचे
भावाला झाले की मग बहीण विसराला।
गळा
बदला
पाऊस पडो मी ओसराला,
पाऊस पडो पाऊस पडो तू मिरगा आधी रोयनीचा, पाळण हल तू भावा आधी भयनीचा। पाऊस पडो तू मिरगा आधी रोयनीचा, पाळ ना हाल तू भावा दी भयनीचा।
दुसऱ्या म्हणा का किती जो येते तसं असत येत
रोज एक शेर भर
नंद भाऊ जया शिवच्या शेता गेल्या, शिवच्या शेता गेल्या जिजावणी चमकल्या। ननंद भाऊ जया आडच्या पाण्या जाऊ, आडच्या पाण्या जाऊ अस विचारानी राहू। सख्या भय सख्या भावाती परी सगुरु भावाची करणी, गंगाधोरच्या पाहिरा अंग हातला धरुणी।
चला जाऊ जतरला गुरु संग विसोयऱ्या, आशा ध्यानात नाही राहिल्या गंगाद्वाराच्या पाहिऱ्या।
नाशिक तीर मुख माझ्या बाईन पाहिलं, वल्या शिंदीच नारळ कुशी व्रतला वाहिल। काय पुण्य केलं ह्यात नासकच्या लोका, पाटच्या पारे मंदिर शेनला राम सखा। काय पुण्य केलं ह्यात नासकच्या बाया, पाटच्या पारे मंदिर शेनला राम